आतापर्यंत आपण ट्री काय आहे ते बघितले. म्हणजेच ज्या वेळेला हायरार्किकल डेटा आपल्याला रिप्रेझेंट करायचा असतो त्यावेळेला आपण ट्रीचा उपयोग करतो, हे आपण बघितले. त्याचप्रकारे आपण ट्रीचे टाइप्स कुठले आहेत ते बघितले. तर ट्रीचे टाइप्स कुठले, फ्री ट्री, रूटेड ट्री, ऑर्डर ट्री, पोझिशन ट्री, कम्प्लीट ट्री, रेग्युलर ट्री आणि बायनरी ट्री, हे टाइप्स आपण डिटेल्समध्ये बघितलेले आहेतच. तर यावरून तुम्हाला ट्रीची कन्सेप्ट कळालेलीच असेल. तर ट्री मध्ये आपण नोड बघितले आणि त्यात आपण बघितले की ट्री मध्ये लीफ नोड आहे, रूट आहे, त्यानंतर इंटेरियर आहे, नंतर ट्रीची हाईट, ट्रीच्या नोडची हाईट काय आहे, ह्या सर्व टर्मिनॉलॉजीज आपण बघितलेल्या आहेत. तर यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊन त्या ट्री मधील हे नोड कुठले ते आपण बघू. तर हे सर्व आपण एका एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत. तर जनरल ट्री आपण बघू. झिरो आयटम्सचा सेट जर ट्री मध्ये असेल तर ती ट्री एम्प्टी ट्री असते किंवा नल ट्री असते. जर T1, T2, Tn या n ट्रीज आहे, फॉर n इज ग्रेटर दॅन 0 आणि R हा आयटम आहे म्हणजेच नोड, तर सेट T मध्ये R आणि n ट्रीज T1, T2 अप टू Tn इज अगेन ट्री. आता बघा, तुम्हाला स्लाइड वर जी फिगर दिलेली आहे ती म्हणजे काय आहे, तर एम्प्टी ट्री आहे कारण रूट इज इक्वल टू नल तिथे असाइन केलेला आहे. तसेच फिगर बी मध्ये बघा, तिथे फक्त एक आणि एकच नोड आहे, तो नोड म्हणजे ए नोड आणि त्याला रूट नोड म्हटलेले आहे. आणि त्यापुढे बघा, तुम्हाला एक सी फिगर दिलेली आहे, त्यामध्ये ट्री मध्ये 16 नोड्स आहेत. तर आता या फिगर सी मध्ये बघा, एक रूट नोड आहे तो म्हणजे बी आणि बी नोडच्या 4 सब ट्रीज आहेत, त्या म्हणजे सी, डी, ई आणि एफ. फिगर सी मध्ये बघा, या रूटच्या सब ट्रीला काय म्हणणार, तर चाइल्ड नोड म्हणजे कुठले, सी, डी, ई आणि एफ. 16 नोड ह्या ट्री मध्ये आहेत आणि 15 नॉन एम्प्टी सब ट्रीज आहेत. ज्या नोडला सब ट्रीज नाहीत ते नोड म्हणजे टर्मिनल नोड्स. मग आता इथे टर्मिनल नोड्स कुठले बरं, असे नोड की ज्या नोडला सब ट्री नाही. तर बघा, यात सी नोड असा आहे की त्याला कुठलीही सब ट्री नाही, त्यानंतर जी नोड असा आहे की त्याला कुठलीही सब ट्री नाही, तसेच एम, एन, आय, ओ, पी, क्यू आणि एल हे नोड टर्मिनल नोड आहेत कारण या नोडला कुठलीही सब ट्री नाही. तर हे असे किती 10 टर्मिनल नोड आहेत. किती 10. ते कुठले बघितले आपण, सी, जी, एम, एन, आय, ओ, पी, क्यू, एल, एक कुठला राहिला, हा तो म्हणजे जे. तर हे झाले 10 टर्मिनल नोड. मग आता आपण नोडची डिग्री पण बघितली आहे. तर आता यामध्ये बघा, द डिग्री ऑफ नोड इज द नंबर ऑफ सब ट्रीज इट हॅज. दस द डिग्री ऑफ द नोड्स इन फिगर सी रेंजेस फ्रॉम 0 to 4. म्हणजे यात बघा, सी डायग्राम मध्ये डिग्री कुठून काउंट होईल, तर रूट नोड पासून. रूट नोडची डिग्री काय असेल, तर 0 आणि त्याच्यात सब ट्री किती आहेत, 4. तर 0 to 4 मध्ये ही डिग्रीची रेंजेस फॉर्म होईल. डेफिनेशन नुसार प्रत्येक लीफ नोडची डिग्री ही 0 असते. आता बघा, ह्या 3 फिगर आहेत, ए, बी आणि सी. तर यापैकी सर्वात जास्त डिग्री असणारी ट्री कुठली, डेफिनेशन नुसार आपण अगदी इझिली फाइंड आउट करू शकतो. ए फिगर मध्ये नोडच नाही तर डिग्रीचा प्रश्नच येत नाही. त्याचप्रकारे फिगर बी मध्ये बघा, यात रूट नोड आहे तो एकच, तर डिग्री काय होणार, 0. आणि फिगर सी मध्ये बघा, डिग्री काय असणार, तर 0 to 4 या रेंज मध्ये. म्हणजे सर्वात जास्त डिग्री कुठली, तर सी फिगर मध्ये. आता ट्रीचा पाथ, याची लेंथ आपण कशी ठरवतो, तर नंबर ऑफ एजेस इट कंटेन्स. तर ती पाथ वर जेवढे नोड असतात त्या नोड पेक्षा एकने कमी असते. म्हणजे आता बघा, इथे पाथ वर किती नोड दिलेले आहे, बी पासून बघा तर क्यू पर्यंत. बी चा सब ट्री एफ, एफ चा सब ट्री के आणि के चा सब ट्री क्यू. किती नोड झाले, 1, 2, 3, 4. 4 नोड आहेत, पण याची लेव्हल काय असेल, म्हणजेच लेंथ काय असेल याची, तर 3. म्हणजे जितके नोड त्या नोड पेक्षा एकने ती व्हॅल्यू कमी असते. म्हणजे जर 4 नोड आहेत तर त्याची लेंथ काय येईल, तर 3.
ट्री.
द हाइट ऑफ ट्री इज द मॅक्झिमम पाथ लेंथ इन द ट्री. तर सी फिगर मध्ये बघा, त्यात रूट नोडची लेव्हल ही 0 आहे आणि रूट पासून जे चाइल्ड नोड जनरेट झाले त्याची लेव्हल 1 आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ट्री मध्ये नोड इन्सर्ट होत जाईल त्या पद्धतीने त्याची लेव्हल इन्क्रीमेंट होत जाईल. म्हणजे आता बी ची जर लेव्हल 0 आहे तर नोड तुमचा जनरेट होणार एफ, तर त्याची लेव्हल काय होईल 1. त्यानंतर नोड जनरेट झाला तो के, तर त्याची लेव्हल काय होईल 2. त्याचप्रमाणे के नंतर जनरेट होणारा नोड म्हणजे क्यू, तर त्याची लेव्हल काय होईल 3. क्यू घ्या किंवा पी घ्या किंवा ओ घ्या, इथपर्यंत ट्रीची लेंथ काय होणार 3. आणि आपण त्याचे 3 कॉमन वे बघितले, ते म्हणजे काय, प्री ऑर्डर, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. तर आता ह्या सी डायग्राम मध्ये तुम्हाला जी ट्री दिलेली आहे त्या ट्रीची प्री ऑर्डर काय होणार ते बघा. 1 2 2 2 2 3 3 2 5 5 2 6 6 2 7 7 2 4 4 2 8 8 2 9 9 2 10 ही काय झाली त्याची प्री ऑर्डर. आता त्याची इन ऑर्डर काय होईल ते बघा. 2 2 1 1 2 5 5 2 3 3 2 6 6 2 7 7 2 9 9 2 8 8 2 10 अँड 10 2 4 हे काय झाली त्याची इन ऑर्डर. आता याचीच पोस्ट ऑर्डर कशी होणार. पोस्ट ऑर्डर मध्ये सब ट्रीज ऑफ द रूट फ्रॉम लेफ्ट टू राईट, 2 2 5 5 2 6 6 2 7 7 2 3 3 2 9 9 2 10 10 2 8 8 2 4 आणि 4 2 1 हे झाली पोस्ट ऑर्डर. इन ऑर्डर मध्ये कसे होणार, इन ऑर्डर लिस्ट द लेफ्ट मोस्ट सब ट्री द रूट अँड द इन ऑर्डर लिस्ट ऑफ इच ऑफ द अदर सब ट्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. प्री ऑर्डर लिस्ट मध्ये काय होणार, लेफ्ट टू राईट हे प्री ऑर्डर होणार. आता प्रेझेंटेशन ऑफ जनरल ट्री बघू आपण. ट्री रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन आणि लिंक्ड ऑर्गनायझेशन यूज करतो. आता आपण लिंक लिस्ट यूज करून नोड अ नोड मस्ट हॅव अ व्हॅरिंग नंबर ऑफ फील्ड्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ब्रांचेस. लिंक लिस्ट मध्ये डेटासाठी अल्गोरिदम यूज करणे सोपे असते कारण यात नोडची साईज ही फिक्स्ड असते. फिक्स साईजच्या नोडसाठी आपण नोड विथ डेटा आणि पॉइंटर फील्ड्स यूज करतो एज इन जनरलाइज लिंक लिस्ट. ए फिगरचे लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन स्लाइडवर दिलेले आहे ते बघा. यात आपण डेटा लिंक 1, लिंक 2 टू लिंक एन ही तुमची लिंक झाली. त्यामध्ये टॅग 0 बाय 1 डेटा लिंक आणि सेकंड पार्ट मध्ये काय लिंक नेक्स्ट, म्हणजे ही अशी एक लिंक झाली. तर डेटा बघा आपल्या ट्री फॉर्मॅट मध्ये कसा दिला आहे. ए च्या सब ट्रीज 3 आहेत, बी सी आणि डी. आता बी च्या सब ट्रीज 2, ई आणि एफ. तसेच ई च्या सब ट्री 2, के आणि एल. आता ए ची सब ट्री काय अजून सी, आणि सी चा सब ट्री काय जी. तसेच ए चा चाइल्ड नोड कुठला अजून सी, तर सी चा चाइल्ड नोड काय जी, बी चा चाइल्ड नोड ई, एफ, ई चा चाइल्ड नोड के, एल. तसेच ए चा अजून चाइल्ड नोड कुठला आहे तो डी, तर डी चे 3 चाइल्ड नोड आहेत. डी चे 3 चाइल्ड नोड कुठले, आ, एच आणि जे. आणि एच आणि जे चा चाइल्ड नोड दिलेला नाहीये, आय चा चाइल्ड नोड दिला आहे तो आहे एम. तर या प्रकारे हे ट्रीचे रिप्रेझेंटेशन आपण लिंक लिस्ट मध्ये कसे करणार ते बघू. तर बघा तुम्हाला फिगर बी मध्ये दिलेले आहे या ट्रीचे रिप्रेझेंटेशन आपण लिंक लिस्ट मध्ये कसे केलेले आहेत. लिस्ट प्रेझेंटेशन मध्ये या ट्रीचे आपण लिस्ट रिप्रेझेंटेशन कसे केलेले आहे ते बघा. तर सुरुवातीला पहिली लिंक कुठली येणार, तर ए साठीची येणार. तर ए चे सब ट्रीज किती, 3, बी सी आणि डी. तर लिंक रिप्रेझेंट करताना बघा कशी केलेली आहे. फर्स्ट याच्यात ए दिलेला आहे, ए लिंक, सेकंड, थर्ड आणि वन टू आणि थ्री, किती सब ट्री त्याच्या, तीन. म्हणून किती लिंक दिलेला आहे, तीन लिंक दिलेला आहे. तर फर्स्ट लिंक तुमची बी ला आलेली आहे, सेकंड लिंक सी ला आलेली आहे आणि थर्ड लिंक ही डी ला आलेली आहे. ते बी डायग्राम मध्ये दिलेले आहे. त्याच पद्धतीने बी च्या किती सब ट्रीज आहे, टू. म्हणून बी ला लिंक बघा किती दिलेल्या आहेत, दोन. एक लिंक ही ई ला गेली आणि सेकंड लिंक ही एफ ला. पुन्हा ई च्या लिंक, ई च्या सब ट्री किती आहेत, तर दोन. म्हणून ई ला लिंक किती आहे, तर दोन. त्या पॉइंटरच्या साह्याने असाइन केलेला आहे, ई पॉइंट टू के अँड एल. आता त्याच पद्धतीने आपण सी कडे वळू. सी लिंक तयार केलेली आहे, त्या सी मध्ये किती सबट्री आहे, तर एकच. म्हणून त्याची लिंक एक दिलेली आहे, ती म्हणजे काय, सी पॉइंट टू जी. हे पॉइंटरच्या साह्याने कनेक्ट केलेले आहे. तसेच आता थर्ड सबट्री कुठली, ए ची, डी. तर बघा डीच्या किती सबट्री आहेत, तीन. आय एच आणि जे, म्हणून लिंक मध्ये किती नोड दिलेले आहेत, तीन. आणि पुन्हा आय चे सबट्री काय, किती, एक. म्हणून आयच्या लिंक मध्ये बघा एक नोड दिलेला आहे आणि तो पॉइंटरच्या साह्याने कनेक्ट केलेला आहे. तर सिम्पल ट्रीचे लिंक कन्वर्जन हे लिंक प्रेझेंटेशन मध्ये या पद्धतीने होते. तर आले हे सगळ्यांच्या लक्षात. आता आपण बायनरी ट्री काय असते ते बघणार आहोत. बायनरी ट्री मध्ये प्रत्येक नोडला दोन चिल्ड्रन नोड असतात आणि त्या दोन चिल्ड्रन नोडला एक लेफ्ट चाइल्ड आणि दुसऱ्या ला राईट चाइल्ड नोड असे म्हणतात. म्हणजे ते त्याच्या पोझिशन नुसार, म्हणजे जर नोड हा लेफ्टला असेल तर लेफ्ट चाइल्ड नोड, राईटला असेल तर राईट चाइल्ड नोड. अ नोड कॅन हॅव ओनली अ लेफ्ट चाइल्ड और ओनली अ राईट चाइल्ड और इट कॅन हॅव नो चिल्ड्रन ऍट ऑल. म्हणजे नोडचे जे डिव्हिजन होते, तर एका नोडला दोन चाइल्ड असतील तर त्या चाइल्डचे पुन्हा सब चाइल्ड असतीलच असे नाही. एखाद्या वेळेला एकच नोड असेल किंवा एकही नोड नसेल, म्हणजे एक चाइल्ड असेल किंवा एकही चाइल्ड नोड नसेल. लेफ्ट चाइल्ड हा ऑलवेज लहान असतो कारण तो पॅरेंट्स असतो आणि राईट चाइल्ड हा त्याच्या पॅरेंट नोडपेक्षा ग्रेटर असतो. आता अनबॅलन्स ट्री काय असते ते आपण बघणार आहोत. तर अनबॅलन्स ट्री इंडिव्हिज्युअल सबट्रीज हे अनबॅलन्स असतात. दे हॅव मोस्ट ऑफ देअर नोड्स ऑन वन साइड ऑफ द रूट ऑर द अदर. ऑर्डर इन विच द डेटा आयटम्स आर इन्सर्टेड तेव्हा ट्री अनबॅलन्स्ड होते. जर की व्हॅल्यू इन्सर्ट होताना असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये इन्सर्ट होतात तेव्हा ट्री अनबॅलन्स्ड होते. बायनरी ट्री साठी अनबॅलन्स्ड ट्री मस्ट बी रिबॅलन्स्ड असते. नोड फाइंड करण्यासाठीच्या काही स्टेप असतात. आता आपण नोड फाइंड करण्यासाठी कुठल्या स्टेप असतात ते बघू. आता आपण ट्री मध्ये जर नोड फाइंड करण्याचा ठरवला तर तो नोड कसा फाइंड करायचा यासाठीच्या काही स्टेप आहेत, त्या आपण स्टेप बघूया. नोड फाइंड करण्यासाठी त्याची की व्हॅल्यू अगदी आवश्यक असते. त्याची सुरुवात आपण रूट नोड पासून करावी. जर की व्हॅल्यू ही सेम ऍज द नोड असेल तर तो नोड फाउंड करायला अगदी सोपा असतो. जर की व्हॅल्यू ही नोड पेक्षा ग्रेटर असेल तर राईट सबट्री सर्च करावी आणि जर की व्हॅल्यू ही नोड पेक्षा लेस असेल तर लेफ्ट सबट्री सर्च करावी. कंटिन्यू टिल द नोड इज फाउंड ऑर द एंटायर ट्री इज ट्रॅव्हल्ड. नोड फाइंड करायला लागणारा वेळ हा किती लेव्हल्स या ट्री मध्ये सिच्युएटेड आहेत यावर डिपेंड असतो. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त नोड असतील, म्हणजे ट्री जेवढी मोठी असेल, जेवढे नोड त्यात जास्त असतील, तितका वेळ त्यावर वेळ हा डिपेंड असतो. त्यावर सर्च करण्याचा वेळ हा डिपेंड असतो. आता जर आपल्याला ट्री मध्ये नोड इन्सर्ट करायचा असेल तर त्यासाठी कुठल्या स्टेप आवश्यक असतात त्या आपण बघू. ज्या वेळेला आपल्याला ट्री मध्ये नोड इन्सर्ट करायचा असतो त्यावेळेला आपल्याला सर्वप्रथम आधी ट्री मध्ये स्पेस कुठे रिकामी आहे ती शोधावी लागते. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी एलिमेंट इन्सर्ट करायचा असतो म्हणजे किंवा नोड इन्सर्ट करायचा असतो त्यासाठी आधी आपल्याला ट्री मध्ये स्पेस शोधावी लागते. रूट पासून पाथ फॉलो करावा तर तो अप्रोप्रिएट नोड पर्यंत. आणि जेव्हा आपल्याला पॅरेंट नोड सापडतो तेव्हा न्यू एलिमेंट हा त्या पॅरेंट नोडच्या राईटला किंवा लेफ्टला इन्सर्ट करावा. पण ती त्या नवीन नोडच्या की व्हॅल्यूवर डिपेंड असते. की व्हॅल्यू ही पॅरेंट नोडपेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे त्यावर डिपेंड असणार. आता नोड इन्सर्ट करताना कुठली कॉम्प्लेक्सिटी आपण बघतो तर फॉर द मिनिमम आणि फॉर द मॅक्झिमम ह्या व्हॅल्यू कशा असतात ते आपण बघू. फॉर द मिनिमम, गो टू द लेफ्ट चाइल्ड ऑफ द रूट अँड कीप गोईंग टू द लेफ्ट चाइल्ड अंटील यू कम टू अ लेफ्ट नोड. दिस नोड इज मिनिमम. तर हा कुठला नोड झाला? मिनिमम. आणि मॅक्झिमम साठी गो टू द राईट चाइल्ड ऑफ द रूट अँड कीप गोईंग टू द राईट चाइल्ड अंटील यू कम टू अ लेफ्ट नोड. दिस नोड इज द मॅक्झिमम. हा झाला मॅक्झिमम. आतापर्यंत आपण नोड फाइंड आउट केला, नोड इन्सर्ट केला, नोड इन्सर्ट करताना फॉर मिनिमम फॉर मॅक्झिमम ह्या व्हॅल्यूज बघितल्या. आता नोड डिलीट करण्यासाठी काय स्टेप असतील त्या आपण बघू. स्टार्ट बाय फाइंडिंग द नोड यू वॉन्ट टू डिलीट. म्हणजे आधी आपल्याला जो नोड डिलीट करायचा असतो तो शोधण्यापासून ही सुरुवात करावी लागते. यात तीन केसेस इन्वॉल्व आहेत. त्या म्हणजे जो नोड डिलीट करणार आहे तो म्हणजे लीफ नोड, किंवा जो नोड डिलीट करायचा आहे तो म्हणजे एक चाइल्ड नोड, किंवा जो नोड डिलीट करायचा आहे तो म्हणजे दोन चिल्ड्रन. आता लीफ नोडचे डिलीशन काय ते आपण बघू. म्हणजे यात सिम्पली अप्रोप्रिएट चाइल्ड फिल इन द नोड्स चेंज करावा, म्हणजे त्याला पॉइंट करावा की तो नल आहे म्हणून, एमटी आहे म्हणून. द नोड स्टील एक्झिस्ट बट इफ नो लॉंगर अ पार्ट ऑफ द ट्री. कारण जावा गार्बेज कलेक्शन फीचर आहे. कारण जावा गार्बेज कलेक्शन फीचर मध्ये नोड नीड नॉट बी डिलीटेड एक्सप्लिसिटली, म्हणून त्याला फक्त पॉइंट करावा. आता डिलीशन वन चाइल्डचे डिलीशन करताना बघा, नोड डिलीट केला जातो तो केव्हा? तर त्यात दोन कनेक्शन असतील तेव्हा, टू इट्स पॅरेंट्स अँड टू इट्स ओनली चाइल्ड. पॅरेंट्स नोडला चाइल्ड नोड कनेक्ट असतो तेव्हा पॅरेंट्स नोड आणि चाइल्ड नोड मधील कनेक्शन कट करावे, आणि नोड आणि नोडचा पॅरेंट्स यामधील कनेक्शन देखील कट करावे. तर हे झाले वन चाइल्ड नोड डिलीट करण्यासाठी. आता टू चिल्ड्रन डिलीशन साठी काय करावे? तर दोन चिल्ड्रन मधील नोड डिलीट करायचा असेल तर नोड रिप्लेस करावा लागतो विथ इट्स इन ऑर्डर सक्सेसर. तर प्रत्येक नोडला नोड विथ द नेक्स्ट हायेस्ट की इन द सब ट्री इज कॉल्ड इन ऑर्डर सक्सेसर. टू फाइंड द सक्सेसर, जो नोड डिलीट करतो तिथपासून स्टार्ट करावे. म्हणजे सक्सेसर फाइंड करायला काय करावे? तर जो नोड आपल्याला डिलीट करायचा आहे तो तिथपासून स्टार्ट करावा. म्हणजे तो नोड डिलीट केलेला कुठला? तर राईट चाइल्ड. त्यानंतर नोडचा लेफ्ट चाइल्डला जावे. लास्ट लेफ्ट चाइल्ड ह्या पाथ मधील तो म्हणजे सक्सेसर ऑफ द ओरिजिनल नोड. तर ह्या तीन पद्धती आहे, ह्या तुम्हाला कळाल्या का? जर नसतील कळाल्या तर बघा, स्लाइडवर मी त्याचे डायग्राम दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला लवकर कळेल. आता बघा आपण सक्सेसर कसा फाइंड करावा ते मी इथे दिलेले आहे. ज्या वेळेला आपल्याला टू चिल्ड्रन्स डिलिशन करायचे असते त्यावेळेला आपण सक्सेसर फाइंड करतो ना, तर त्यावेळेला तो कसा फाइंड करावा बघा. तुम्हाला ट्री मध्ये 38 दिलेला आहे, 38 ची सब ट्री 72, 72 चा सब ट्री 90, 90 च्या 2 सब ट्रीज आहे 78 आणि 92. तर सक्सेसर फाइंड करताना बघा 38 पासून आपण स्टार्ट केला, मग त्यानंतर आपण राईट साइडला जाणार म्हणजेच 72, तो काय त्याचा सक्सेसर, कारण त्याला लेफ्ट चाइल्ड नाही म्हणून तो झाला सक्सेसर. त्यानंतर आपण पहिली केस बघितली त्यामध्ये आपण नोट डिलीट केला ते, तर त्यात अगदी सिंपल आहे बघा. 50 पासून ट्रिक स्टार्ट होते आणि जो नोट डिलीट करायचा आहे तो नोट कुठला, तर 25. आणि 25 जर डिलीट केला तर सक्सेसर कुठला आहे त्याचा, 30, कारण 30 ती ट्री स्टॉप होते आहे. म्हणजे बघा 25 याला जर आपण डिलीट केला तर त्याचा राईट नोड कुठला, 35, राईट चाइल्ड नोड कुठला, 35, आणि त्याचा लेफ्ट कुठला, तर 30, म्हणून तो काय झाला सक्सेसर. मग जर आपण 25 डिलीट केला तर डिलिशन नंतर 30 ची पोझिशन कुठे जाणार, 25 ते बघा डायग्राम बी मध्ये दिलेले आहे. ए डायग्राम बिफोर डिलिशन आणि बी डायग्राम आफ्टर डिलिशन, त्यामध्ये 30 ची रिप्लेसमेंट झाली ती 25 वर. आले लक्षात फर्स्ट केस. आता सेकंड केस बघा, त्यामध्ये आपण बघितले की वन चाइल्ड नोड आपण डिलीट करणार, तर त्यात बघा 50 हा पॅरेंट दिलेला आहे आणि 75 त्याचा चाइल्ड नोड आहे. मग आता यातले कनेक्शन आधी कट केले, म्हणजे तो काय 75 काय सक्सेसर पॅरेंट टू बी डिलीटेड, म्हणजे करंट आता 75, तर 75 आणि 62 चे कनेक्शन कट केले, तर राईट चाइल्ड 75 चा राईट चाइल्ड कुठला, तर 87, आणि 87 चा लेफ्ट काय, तर तो नाहीये, म्हणून 87 काय झाला सक्सेसर. तर डिलिशन नंतर, म्हणजे आपण 75 आता डिलीट केला आहे यात, तर डिलिशन नंतर काय होणार, 75 चा राईट नोड जो आहे म्हणजे 87, तो 75 वर रिप्लेस होणार आणि 87 चे 2 सब ट्री तयार होणार, त्या म्हणजे 62 आणि 93, हे त्याचे काय झाले, 2 चाइल्ड नोड झाले. तर आले लक्षात ही केस सेकंड. आता थर्ड केस मध्ये आपण बघितले की 2 चाइल्ड नोड आपण डिलीट करणार, तर त्यात बघा 50 हा पॅरेंट नोड आहे, 75 हा डिलीटेड, त्यानंतर सक्सेसर पॅरेंट काय झाला तुमचा 87, आणि 87 आणि 77, 87 चा चाइल्ड नोड कुठला, 77, त्यातले कनेक्शन कट केले, सक्सेसर कुठला झाला तुमचा, तर 77, आणि तो डिलीट केल्यानंतर त्यानंतर 79 हा काय झाला राईट चाइल्ड सक्सेसर झाला 77 चा. तर यामध्ये 75 डिलीट केल्यानंतर बघा पोझिशन काय होणार, 75 ज्या वेळेला डिलीट करतो तर सक्सेसर काय आहे 77, म्हणून 75 च्या जागेवर काय जाणार 77, म्हणजे 77 ची रिप्लेसमेंट कोणावर होणार, 75 वर, आणि 75 चे 2 चाइल्ड नोड जे आहे ते 77 चे होणार आता, म्हणजे 77 चे चाइल्ड नोड कुठले, 62 आणि 87, आणि त्याच पद्धतीने 87 चे चाइल्ड नोड कुठले होणार, 79 आणि 93, कारण 77 आपण रिप्लेस केला 75 वर, मग 77 चा राईट चाइल्ड जो सक्सेसर आहे तो कुठे येणार, 87 च्या लेफ्टला. तर यातही 2 फिगर मी दिलेले आहेत, त्या बघा, एक बिफोर डिलिशन आणि एक आफ्टर डिलिशन. तर ह्या झाल्या डिलीट नोट डिलीट करण्यासाठीच्या 3 केसेस. बायनरी ट्रीचे ऍप्लिकेशन कुठले असतात, तर ते म्हणजे गेमिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ एन एक्सप्रेशन ट्री, अपमॅन कोड, ह्युपमॅन कोड आणि डिसिजन ट्रीज. हे बायनरी ट्रीचे काय झाले? ऍप्लिकेशन झाले. आता तुम्हाला स्लाइडवर लिंक इम्प्लिटेशन ऑफ बायनरी ट्री दिलेले आहे. त्यात बघा, लिंक ऑर्गनायझेशन मध्ये नोड्स हे डायनॅमिकली अलोकेटेड असतात. हेन्स वी नीड इच नोड विथ द डेटा अँड लिंक फील्ड्स. म्हणजे प्रत्येक नोड मध्ये डेटा आणि त्याची लिंक फील्ड्स ही आवश्यक असते. आणि बायनरी ट्रीला दोन नोड्स असतात, ते म्हणजे लेफ्ट नोड आणि राईट नोड. म्हणजे ह्या दोन त्याच्या सबट्री असतात. म्हणजे प्रत्येक नोडला तीन फील्ड असणे आवश्यक असते. ते म्हणजे कुठले? तर डेटाचा राईट चाइल्ड आणि डेटाचा लेफ्ट चाइल्ड. नोडसाठी ह्या तीन फील्ड्स आवश्यक आहे. कशात? तर ज्यावेळेला आपण बायनरी ट्रीचे इम्प्लिमेंटेशन लिंक्ड मध्ये करतो त्यावेळेला. तर बघा, डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेले आहे एल चाइल्ड, डेटा आणि आर चाइल्ड. तर ही झाली लिंक. आणि ट्री मध्ये त्याचे रिप्रेझेंटेशन कसे आहे? डेटा आणि डेटाच्या दोन सबट्री कुठल्या? एल चाइल्ड आणि आर चाइल्ड. तर आता तुम्हाला फिगर ए मध्ये बघा, डेटा दिलेला आहे, तो ट्री फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेला रिप्रेझेंट केला त्यावेळेला ए चे दोन सबट्री बी आणि सी, बी च्या दोन सबट्री डी आणि ई, तसेच डी च्या दोन सबट्री दिल्या एच आणि आय. आता सी च्या ही दोन सबट्री आहे एफ आणि जी. याचेच प्रेझेंटेशन आपण लिंक मध्ये कसे केलेले आहे ते बघा. फर्स्ट रूट नोड आहे तुमचा ए, तर या ए च्या दोन सबट्री आहेत, त्या पॉइंटर थ्रू दाखवलेल्या आहेत. बघा, एक पॉइंटर बी ला गेला आहे आणि एक पॉइंटर सी ला गेलेला आहे. तर यामध्ये आपण वरती बघितले, नोड मध्ये तीन फील्ड असणे आवश्यक आहे, एल चाइल्ड, डेटा आणि आर चाइल्ड. तर फर्स्ट रूट मध्ये बघा, ए दिलेला आहे म्हणजे ए काय झाला? डेटा. त्याच्या एल चाइल्ड आणि आर चाइल्ड कुठले? बी आणि सी. तसेच बी च्या लेफ्ट आणि राईट डी ई, तसेच सी च्या लेफ्ट आणि राईट एफ जी, त्याचप्रमाणे डी च्या लेफ्ट आणि राईट एच आणि आय. हे पॉइंटर थ्रू या लिंक मध्ये दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे बी फिगर मध्ये बघा, तुम्हाला फक्त लेफ्ट ट्री दिलेली आहे, लेफ्ट स्क्यू ट्री दिलेली आहे. त्यात बघा, ए बी सी आणि डी याला ही सिंपल ट्री दिलेली आहे. तर या सिंपल ट्रीचे लिंक मध्ये प्रेझेंटेशन करताना बघा, फर्स्ट ए नोडचा हा लेफ्ट, ए नोडला फक्त लेफ्ट चाइल्ड आहे म्हणून लेफ्ट साइड पॉइंट करते आहे ती बी ला. त्याच प्रकारे बी ला फक्त लेफ्ट चाइल्ड आहे सी, म्हणून बी ची लेफ्ट साइड पॉइंट करते आहे ती सी ला. तसेच सी ला फक्त लेफ्ट चाइल्ड आहे तो म्हणजे डी, म्हणून सी ची लेफ्ट साइड पॉइंट करते आहे ती डी ला. हे आले लक्षात तुमचे? तर ज्या पद्धतीने आपण बघितले नोड मध्ये तीन आपल्याला फील्ड आवश्यक आहे, तर आता आपण बायनरी ट्रीचे कन्वर्जन हे लॉजिकल व्ह्यू मध्ये कसे होते, म्हणजे लिंक्ड रिप्रेझेंटेशन फॉर दिस बायनरी ट्री कॅन बी लॉजिकली व्ह्यू. तर बघा, त्यासाठी मी तुम्हाला स्लाइडवर डायग्राम दिलेली आहे. सिंपल बायनरी ट्री बघा आपली, ए चे दोन सब ट्री बी आणि सी, बी चे दोन सब ट्री डी आणि ई, सी च्या दोन सब ट्री एफ आणि जी, आणि जी च्याही दोन सब ट्री आहे एच आणि आय. तर याचे प्रेझेंटेशन आपण लिंक मध्ये लॉजिकली कसे करतो ते बघा. तर त्यात बघा, ए हा नोड बी ला पॉइंट करतोय तो लेफ्ट साइडने, आणि 75, 46 ए च्या साइडला 75 आणि राईटला 460 ए च्या लेफ्टला 750 आणि ए च्या राईटला 460 हे काय दिलेले आहे, तर तो लॉजिकल व्ह्यू मध्ये कसे रिप्रेझेंट केले आहे बघा, 750 ए 460, त्यानंतर ए च्या राईटला काय आहे बी, म्हणून पॉइंटर थ्रू लेफ्टला काय आहे बी, तर म्हणून तो पॉइंटर थ्रू आपल्याला दाखवलेला आहे. तसेच ए च्या राईटला सी आहे तोही आपल्याला पॉइंटर थ्रू दाखवलेला आहे. ज्या प्रकारे ट्री मध्ये चाइल्ड नोड हे कनेक्ट केलेले आहे त्याच प्रकारे लॉजिकल व्ह्यू मध्ये सुद्धा ते पॉइंटर थ्रू आपल्याला कनेक्शन दाखवलेले आहे. तर याचेच प्रेझेंटेशन फिजिकली कसे होते, म्हणजे फिजिकल रिप्रेझेंटेशन कसे होते त्याची डायग्राम मी तुम्हाला दिलेली आहे. त्यात बघा ऍड्रेसेस, चाइल्ड म्हणजे लेफ्ट चाइल्डला काय आहे राईट, एला म्हणजे नोडच्या ए म्हणजे नोडचा एल चाइल्ड कुठला, आर चाइल्ड कुठला आणि त्याचे ऍड्रेसेस हे फिजिकली व्ह्यूने दिलेले आहे. लिंक प्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री याचे ऍडव्हान्टेजेस काय, तर द ड्रॉबॅक ऑफ सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन इज ओव्हरकम, म्हणजे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशनचे जे काही ड्रॉबॅक असतील त्यावर लिंक प्रेझेंटेशन काय करते, ओव्हरकम करते. तसेच वी मे ऑर मे नॉट नो द ट्री डेप्थ इन ऍडव्हान्स, म्हणजे आपल्याला ट्रीची डेप्थ कुठपर्यंत आहे हे ऍडव्हान्स मध्येच कळते. आणि यामध्ये जरी अनबॅलन्स ट्री असेल तरी पण मेमरी वेस्टेड नाही होत आणि इन्सर्शन डिलिशन ऑपरेशन हे मोर इफिशियंटली होतात. त्याचप्रकारे याचा उपयोग आपण डायनॅमिक डेटासाठी करू शकतो. तर हे झाले लिंक रिप्रेझेंटेशन चे ऍडव्हान्टेजेस. आता बायनरी ट्रीचे लिंक प्रेझेंटेशन केल्यानंतर आपल्याला डिसएडव्हान्टेज काय असतो ते बघू. याने काय होतं, तर आपण एखादी नोड डायरेक्ट ऍक्सेस करू शकत नाही. इट हॅज टू बी ट्रॅव्हर्स फ्रॉम रूट टू रीच टू अ पर्टिक्युलर नोड, म्हणजे ज्या नोड पर्यंत आपल्याला रूट पासून जायचे असेल तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. ऍज कम्पेअर टू सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन मेमरी नीडेड पर नोड इज मोर, म्हणजे यासाठी मेमरी आपल्याला सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन पेक्षा जास्त लागते. दिस इज ड्यू टू टू लिंक फील्ड्स, म्हणजे यात लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड बायनरी ट्री साठी असतात. प्रोग्रामिंग लँग्वेजेस नॉट सपोर्टिंग डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट वुड नॉट बी युजफुल फॉर धिस रिप्रेझेंटेशन. तर हे झाले लिंक रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्रीचे डिसएडव्हान्टेजेस. आता आपण या बायनरी ट्रीवर जे काही ऑपरेशन्स करतो ते ऑपरेशन्स कुठले ते बघू. तर ते ऑपरेशन सहा प्रकारचे आहेत, ते म्हणजे क्रिएशन, ट्रॅव्हर्सल, डिलिशन, इन्सर्शन, मर्ज आणि कम्पेअर. क्रिएशन ऑपरेशन हे आपण कशासाठी वापरतो, तर इट इज सिम्पली इनिशियलायझिंग द रूट टू नल. म्हणजे ट्रॅव्हर्सल काय, तर टू व्हिजिट ऑल द नोड्स इन अ बायनरी ट्री. डिलिशन काय, तर टू डिलीट अ नोड फ्रॉम द ट्री. इन्सर्शन काय, तर टू इन्सर्ट अ नोड इन द एक्झिस्टिंग बायनरी ट्री, म्हणजे नोड म्हणजे बायनरी नोड मध्ये ट्री इन्सर्ट करायचा. त्यानंतर मर्ज, म्हणजे दोन बायनरी ट्री एकत्र करायच्या. तसेच कम्पेअर, तर ज्या दोन बायनरी ट्री असतील त्यामध्ये कम्पॅरिझन करायची. हे झाले बायनरी ट्रीचे ऑपरेशन. तर आपण आज या डेटा स्ट्रक्चर युझिंग ट्री या टॉपिकमध्ये काय काय बघितले ते थोडक्यात बघूया. आपण यामध्ये ट्री काय असते, म्हणजे ट्री काय आहे ते बघितले. आपण यात काय बघितले, तर ट्री आपण केव्हा युज करतो, ज्या वेळेला आपल्याला हायरार्किकल डेटा रिप्रेझेंट करायचा असतो त्यावेळेला आपण ट्रीचा उपयोग करतो. तसेच आपण ट्रीचे टाइप्स बघितले. ट्रीचे टाइप्स कुठले कुठले बघितले, तर ते म्हणजे फ्री ट्री, रूटेड ट्री, ऑर्डर ट्री, पोझिशन ट्री, कम्प्लीट ट्री, रेग्युलर ट्री आणि बायनरी ट्री या ट्री आपण बघितल्या. त्याचप्रकारे आपण ट्री मध्ये रूट काय असतो, पॅरेंट नोड काय असतो, चाइल्ड नोड काय असतो, नंतर नोडची लेव्हल काय असते हे बघितले. म्हणजे थोडक्यात ट्रीच्या टर्मिनॉलॉजीज बघितल्या. तसेच आपण जनरल ट्री काय आहे ते बघितले. त्याचप्रकारे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ जनरल ट्री बघितले. म्हणजे जनरल ट्रीचे रिप्रेझेंटेशन आपण लिस्ट मध्ये कन्वर्ट केले. त्याचप्रकारे आपण थोडक्यात आपण आज काय बघितले, तर ट्री ही एक नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे आणि हा नॉन लिनियर डेटा आणि ही नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मोर कॉम्प्लेक्स रिलेशनशिप हँडल करते. कोणापेक्षा? तर लिनियर डेटा स्ट्रक्चर पेक्षा. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आर कपेबल ऑफ एक्सप्रेसिंग मोर कॉम्प्लेक्स रिलेशनशिप दॅन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ट्री डेटा स्ट्रक्चर आपण केव्हा यूज करतो, तर ज्या वेळेला आपल्याला हायरार्किकल रिलेशनशिप दाखवायची असते डेटामध्ये, त्यावेळेला आपण ट्री डेटा स्ट्रक्चर यूज करतो. तसेच आपण ट्रीचे लिंक रिप्रेझेंटेशन बघितले. त्याचप्रकारे आपण बायनरी ट्री काय असते ते बघितले. त्यानंतर बायनरी ट्रीचे ऍप्लिकेशन बघितले. तसेच बायनरी ट्री ही लिंक रिप्रेझेंटेशन ज्या वेळेला करतो त्यावेळेला येणारे ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस बघितले. तसेच बायनरी ट्रीवर होणारे ऑपरेशन्स कुठले असतात ते आपण बघितले. तर तुम्हाला इथे ट्रीचा कन्सेप्ट कळाला असेल असे मी गृहीत धरते आणि आजचा माझा टॉपिक इथे संपवते. धन्यवाद.